93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्रा है तुमच्या सोबत आणि बदलाव के बारे में बातें चल रही है इकडे रेड एफएम 93.5 वर बऱ्याचशा गोष्टी बदलणार आहेत. एज वी ऑल नो संध्याकाळच्या 5 ते 9 आपण आता ऐकणार आहोत अक्षयला MH 93.5 मध्ये. पण 3 तास नो त्रास हा शो आता ऑफिशियली श्रुती करायला लागणार आहे. येस, म्हणजे ह्या शो मध्ये वेगवेगळे आवाज ऐकण्याची जी तुम्हाला सवय झाली होती तर ती आता श्रुतीचा आवाज तुम्हाला तिकडे ऐकायला मिळणार आहे. अँड स्मिता आपके साथ होगी 2 to 5 मधली सुट्टी में. सो सबको सुनते रहो. सगळ्यांच्या वेळा बदलल्या, मी एकटाच त्या वेळेला ठाम टिकून आहे. सकाळी उठणं पगारच वाढत नाही तरी सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.